विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. जगभरात आर्थिक संरक्षणवाद आणि स्पर्धात्मक लोकप्रियतावाद वाढत असताना आता भारतानं सॉफ्ट पॉवरसह हार्ड पॉवर दाखवण्याची वेळ आली आहे अशी ठाम भूमिका संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी मांडली. लष्कराच्या दक्षिण विभागातर्फे आयोजित स्ट्राईड या चर्चासत्रात ते बोलत होते. उद्योग शैक्षणिक संस्था आणि लष्कराच्या सहकार्यातून आत्मनिर्भरता ही या चर्चासत्राची संकल्पना आहे. हाफकिन संस्थेच्या बळकटीकरणासाठी 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल असं आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलं. पिंपरी चिंचवड येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ प्रकल्पास भेट देऊन तिथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर कामं जलद गतीनं करण्यावर भर देण्याचे निर्देश भरणे यांनी यावेळी दिले. पुणे जिल्ह्यातील इको टुरिझमला चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतला असून त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 15 पर्यटन स्थळांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 60 कोटी रुपयांच्या निधीतून विकास कामं करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं वन्यजीव अभयारण्य धबधबे किल्ले लेणी अशी गर्दी असणाऱ्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. विकास कामांमुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागामार्फत विशेष कर सवलत जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेनं येत्या 30 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना चालू वर्षाच्या सामान्य करावर थेट 4% सवलत देऊ केली आहे. जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे सांगवी गावठाण इथं आज मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 350 हून अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला तर 100 हून अधिक नागरिकांना आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड तयार करून देण्यात आलं. या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्यांसह लहान मुलांचं लसीकरण औषध वितरण अशा सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. एसटीच्या पुणे विभागाकडून येत्या नवरात्र उत्सवात 3.5 शक्तीपीठ विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बस 27 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता पिंपरी चिंचवड आगारातून सुटेल. शिवाजीनगर कोल्हापूर तुळजापूर माहूरगड सप्तशृंगीगड असा प्रवास करून पिंपरी चिंचवड इथं परतणार आहे. त्याचबरोबर शिवाजीनगर वाकडेवाडी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दर अर्ध्या तासाला वातानुकूलित ई बसच्या फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचं ऑनलाईन आरक्षण संकेतस्थळ स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. पुणे महापालिकेनं नगर रोड औंध बाणेर धनकवडी सहकारनगर हडपसर मुंढवा कसबा विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमधील रस्ते आणि पदपथावरील अनधिकृत स्टॉल रस्ता रुंदीतील आजूबाजूच्या राखीव जागांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या कारवाईत एकंदर 37,200 चौरस फूट क्षेत्रातील बांधकाम पाडण्यात आलं. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी उद्या कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून हा कॅन्डल मार्च उद्या सायंकाळी 6 वाजता संभाजीनगर उद्यान जंगली महाराज रस्ता इथून निघणार आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 29 तर किमान तापमान 21.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. संध्याकाळी काही ठिकाणी पाऊस पडला. उद्याही तापमान साधारण असंच असेल तसंच दुपारनंतर हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.